दमलो रे बाबा.
अरे बाबा, चालून चालून पायाचा तुकडा वाढला.
अरे पण तुकडे कुठे दिसले नाही ते.
तुला काय मला तुकड्या तुकड्या न भागायची इच्छा आहे.
अरे माझी लय इच्छा होती बघ.
अरे बाबा, लहानपणी मी इतका चाललो इतका चाललो, पण कधी इतका थकलो नाही.
बापरे आईला उठसूट माझ्या लहानपणी माझ्या लहानपणी. अरे कशाला घेतो लहान तोंडी मोठा घास.
अरे वास नाही रे बाबा, घास म्हण.
तेच बोललो मी.
मग लहान तोंडी मोठा सगळ्या म्हणींचा चुराडा करून टाकतो. तुला काही सांगण्याची सोयच नाही. म्हणतात ना, गाढवा पुढं वाचली गीता.
वाचणारा गाढव आता
असू दे. मी आज गाढव आहे, पण या गाढवाचे पाय दुखलेत. काही घोडागाडी बैलगाडी काही मिळते काय बघ.
घोडागाडी बैलगाडी आता विसर, आता फक्त मोटर गाडी.
अरे बरोबर म्हणालास गाडी. आता तो जमाना गेला.
मग
अरे त्या काळात आई अशी काळूबाई रथाच्या गाडीत बसायची.
शाबास.
आणि अशी निघायची, तिचा तो दाम डोल काही न्यारच.
मग बघूया की
हा
रथगाडी.
किती दर्शन येऊन सपनात